नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाचे अंतराळ प्रवासा उपरांत धर्तरेचेर परत आयिल्ल्या बद्दल स्वागत केलां. सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपतींनी म्हळां की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकार एक्सियम मिशन 4 ग्रुप कॅप्टन शुक्लांच्या भुमिकेन भारताच्या अवकाश संशोधन खातीर तशेंच विज्ञान आनी तंत्रज्ञानांतल्या आंतरराष्ट्रीय सहकार्या खातीर एक नवीन मैलाचो फातर निर्माण केला. हे विशीं उलयतना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळें की
यूनियन कैबिनेट ने स्पेस के बहुत बड़े अचीवमेंट पर एक प्रस्ताव पारित किया है. आईएसएस से ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला की वापसी पर मंत्रिमंडल ने एक बड़ा संकल्प पारित किया है. आज मंत्रिमंडल कई महत्वपूर्ण विषयों के साथ देश की एक महान उपलब्धि से जुड़ी देश की भावना को अभिव्यक्त कर रही है. 15 जुलाई को भारत की अनंत आकांक्षाओं का प्रतिनिधित्व करते हुए ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला अंतरिक्ष यात्रा से सकुशल धरती पर लौटे हैं. ये समूचे देश के लिए गर्व, गौरव और उल्लास का अवसर है. आज मंत्रिमंडल देश के साथ मिलकर ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला की सफलतापूर्वक पृथ्वी पर लौटने का अभिनंदन करता है.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सरकारान आयतारा सर्वपक्षीय बसका आपयल्या. या बसके वेळार संसदेच्या दोन्ही सभाघरांचे कामकाज सुरळीत चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षाकडच्यान सहकार्य मागतलो. पावसाळी अधिवेशन ह्या महिन्याच्या 21 तारखेपासून फुडल्या महिन्याच्या 21 तारखेमेरेन चलतले. या अधिवेशना वेळार कितलेशेच महत्वाचे कायदे चर्चा आनी मंजुरी खातीर घेतले. संरक्षण दळाचे प्रमुख CDS जनरल अनिल चौहान हांणी आज सांगले की भारतीय सशस्त्र दळांनी हालींच्या ऑपरेशन सिंदूर वेळार पाकिस्तानान वापरलेले निशस्त्र ड्रोन आनी लिपलेले झूज साठे यशस्वीरित्या निष्क्रिय केल्या. जनरल चौहान हांणी म्हळें की पाकिस्तानाच्या ड्रोनान भारतीय लष्करी वा नागरी मुळाव्या सुविधांक कसलेच नुकसान केले ना. जनरल चौहान नवी दिल्लीत मानवरहित हवाई वाहन आनी काउंटर UAS स्वदेशीकरण या विषयावेल्या कार्यशाळेक संबोधित करताले. तावणी संरक्षण प्रणाली विकसित करपाक भारतान स्वावलंबी जावपाचे आवाहन केले आनी परदेशी तंत्रज्ञानावेले देशाचे अवलंबित्व कमी करपाचेर भर दिलो.
Operation Sindoor has showed us as to why internationally developed counter-UAS systems built for our terrain and our needs are crucial. We cannot rely on imported niche technology that are crucial for our offensive and defensive missions. We must invent and build, safeguard ourselves. Dependence on foreign technologies weakens our preparedness, limits our ability to scale up production, results in shortfall of critical spares for sustenance and round-the-clock availability.
इराणातल्या भारतीय दूतावासान भारतीय नागरिकांक इराणाचो अनावश्यक प्रवास टाळपाचे आवाहन केला. गेल्या कांय सप्तकापासून ह्या प्रदेशात वाढत्या सुरक्षा चिंतेक लागून हो सल्लो दिला. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 75व्या वर्साचे निमतान भारत सरकाराच्या सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अन्वेषा 2.0 या नावान एक प्रश्नमंजुषा सर्त आयोजित केल्या. ही कार्यावळ 18 जुलय गोयातल्या महाविद्यालयीन आनी विद्यापीठीय विद्यार्थ्यां खातीर आयोजित केल्या. सर्वोच्च न्यायालयान राजकीय पक्षाकडच्यान मतां मेळोवपाक प्रादेशिकता आनी धर्माचो वापर करपा बद्दल चिंता व्यक्त केल्या आनी ते समाजात जातीय फूट घालपा इतलेच धोकादायक आसा अशें म्हळां. न्यायमुर्ती सूर्यकांत आनी जयमाल्य बागची हांच्या खंडपीठान म्हळां की अशो पद्दती भारताच्या एकता आनी अखंडतेक धोको निर्माण करतात. जेन्ना खूप पक्ष समान वर्तनाचे दोषी आसतले तेन्ना ते एकाच पक्षाक लक्ष करचे ना अशें न्यायालयान म्हळां. भारतीय बायला हॉकी फॉरवर्ड दिपिकान FIH हॉकी प्रो लिगात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या नेदरलँड्सा आड केल्ल्या शानदार गोलान 2024-25 पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिखल्या. दादल्यांच्या गटात बेल्जियमाच्या व्हिक्टर वेग्नेझान ताच्या उत्कृष्ट मिडफिल्ड खेळा खातीर हो पुरस्कार जिखला. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस उदेंत आनी मध्य भारतान घोग्यांनी पावस चालूच उरपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच फुडले 6-7 दीस केरळ, कर्नाटक, तमिळनाडूत घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें IMD सांगला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ RK जानेमानी हांणी सांगले की राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयज हलको पावस पडटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. नमस्कार.